नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे प्रोसेसर. आपण आधीचं जे सेशन बघितलं त्यात आपण कम्प्युटरचे मेन कंपोनंट्स कोणते आहेत याबद्दलची माहिती बघितलेली होती. ते कंपोनंट्स म्हणजे इनपुट, आउटपुट, स्टोरेज आणि सीपीयू. आणि आता आपण कम्प्युटरचं इंटरनल स्ट्रक्चर आणि प्रत्येक कंपोनंटचे व्हेरियस जे फंक्शन्स असतात त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. या सेशन मध्ये आपण सीपीयूचं स्ट्रक्चर कसं असतं आणि सीपीयूचं वर्किंग किंवा त्याचे फंक्शन्स कोणते असतात याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर प्रोसेसर म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे का? प्रोसेसर म्हणजे ही एक सिंपल टर्म आहे जिला म्हणतात कम्प्युटरचा ब्रेन. कम्प्युटरचा ब्रेन म्हणजेच प्रोसेसर असतो. हा ब्रेन म्हणजे प्रोसेसर कम्प्युटरला प्रत्येक वेळेस इन्स्ट्रक्ट करत असतं की त्याने कोणती टास्क कशी आणि कोणत्या वेळेस परफॉर्म करायची आहे. त्याचप्रमाणे प्रोसेसर हेही डिसाइड करतात की कोणती टास्क ही इम्पॉर्टंट आहे. जर तीन टास्क असतील ए बी सी आणि बी ही टास्क खूप इम्पॉर्टंट असेल तर प्रोसेसर कम्प्युटरला बी ही टास्क सगळ्यात आधी परफॉर्म करायला सांगतो. म्हणजेच तो त्या टास्कची प्रायोरिटी डिसाइड करत असतो. आपण आधीच्या सेक्शन मध्ये कम्प्युटर ऑर्गनायझेशन याची माहिती बघितली. त्यात आपण कम्प्युटरचं जे वर्किंग असतं ते ह्युमनच्या वर्किंगशी कशा प्रकारे सिमिलर आहे याबद्दलचं एक एक्झाम्पल बघितलं होतं. थोडक्यात म्हणजे आपण ह्युमन बीइंग आणि कम्प्युटर वर्किंग ऑफ कम्प्युटर यांची अॅनॉलॉजी बघितली होती. आपण ते एक्झाम्पल परत एकदा बघणार आहोत. कम्प्युटर मध्ये जसे इनपुट आउटपुट डिव्हायसेस असतात म्हणजे कीबोर्ड, माउस हे इनपुट डिव्हाइस आहेत आणि मॉनिटर, प्रिंटर हे आउटपुट डिव्हायसेस आहेत. त्याचप्रमाणे ह्युमन्स मध्ये आईज, इयर्स आणि नोज हे इनपुट डिव्हायसेस असतात आणि हँड्स आणि लेग्स हे आउटपुट डिव्हायसेस असतात. त्यानंतर कम्प्युटर मध्ये जो सीपीयू असतो तो कम्प्युटरचा ब्रेन, त्याचप्रमाणे त्याची मेमरीही असते. तर याचं एक्झाम्पल म्हणजे जर तुम्हाला रोड क्रॉस करायचा असेल त्यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या लेफ्ट आणि राईट साईडला बघता, कोणतीही गाडी येत नाही याची खात्री करून घेता आणि ज्यावेळेस तुम्हाला असं दिसतंय की रोड रिकामा आहे, कोणतीही गाडी येत नाहीये, त्यावेळेस ते इनपुट जे असतं ते डोळ्यांच्या द्वारे ब्रेनकडे पाठवलं जातं. त्यानंतर ब्रेन त्या इनपुटवर प्रोसेस करतो आणि डिसिजन घेतो. त्यानंतर हे डिसिजन तो आपल्या इतर बॉडी पार्ट्सला देतो. म्हणजे तो इतर बॉडी पार्ट्सला इन्स्ट्रक्शन देतो की तुम्ही रोड क्रॉस करू शकता. तर या ठिकाणी ब्रेनने ज्याप्रमाणे इनपुटवर प्रोसेस करून इन्स्ट्रक्शन दिल्या इतर बॉडी पार्ट्सला, त्याचप्रमाणे सीपीयू सुद्धा इनपुटवर प्रोसेस करून आउटपुट प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे जर तुम्हाला दोन नंबरची ऍडिशन करायची असेल तर तुम्ही इनपुट घेणार कीबोर्ड या इनपुट डिव्हाइस कडनं, त्यावेळेस तुमचं इनपुट असणार आहे दोन नंबर्स. म्हणजे सपोज तुम्हाला ऍडिशन करायची आहे 10+2 ची, तर त्यावेळेस तुमचं इनपुट असेल 10, 2 आणि प्लस ही साइन. त्यानंतर हा जो इनपुट डेटा आहे तो इनपुट डेटा घेऊन सीपीयू त्यावर प्रोसेसिंग करतो. या इन्स्ट्रक्शन तो एएलयूला पाठवतो. त्या ठिकाणी त्याचं ऍडिशन होऊन जे फायनल आउटपुट असतं ते आउटपुट आपल्याला सीपीयू मॉनिटरवर डिस्प्ले करतो. म्हणजेच ह्युमन ब्रेन ज्या प्रकारे इनपुटवर प्रोसेसिंग करून आउटपुट देतो सेम त्याच प्रकारे सीपीयू सुद्धा मेमरीकडनं इनपुट घेऊन त्यावर प्रोसेसिंग करून अप्रोप्रिएट आउटपुट आपल्याला डिस्प्ले करत असतो. तर यावरून तुम्हाला प्रोसेसर म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. प्रोसेसर म्हणजेच सीपीयू असतो. तर आता पुढच्या डिस्कशनला सुरुवात करण्याआधी आपण हे बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत. आज आपण बघणार आहोत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय, त्यानंतर टाइप्स ऑफ प्रोसेसर याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. आता आपण पहिला टॉपिक बघूया तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आत्ताच आपण सीपीयू बद्दलची जी ही माहिती बघितली ती तर तुम्हाला कळली असेलच, कारण यात आपण सीपीयू आणि ह्युमन ब्रेन यांची अॅनॉलॉजीही बघितली. त्यामुळे सीपीयूची म्हणजेच प्रोसेसरची आयडिया तुम्हाला क्लिअर झालेली असेल. तरी आपण थोडक्यात परत एकदा बघणार आहोत प्रोसेसर. तर प्रोसेसर म्हणजे कम्प्युटरचा ब्रेन असतो, आणि हे प्रोसेसर हा ब्रेन कम्प्युटरला वेळोवेळी इन्स्ट्रक्ट करत असतो की कम्प्युटरने कोणत्या इन्स्ट्रक्शन्स कधी आणि कोणत्या वेळेस परफॉर्म करायच्या आहेत, किंवा कोणती इन्स्ट्रक्शन ही किती इम्पॉर्टंट आहे याचंही डिसिजन प्रोसेसरच घेतो. जी इन्स्ट्रक्शन इम्पॉर्टंट असेल ती इन्स्ट्रक्शन आधी एक्झिक्युट करायची, त्यानंतर इतर इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युट करायच्या. म्हणजेच इन्स्ट्रक्शनला प्रायोरिटाइज करण्याचं कामही प्रोसेसर करत असतो. प्रोसेसर हे एक लॉजिक सर्किटरी असतो. जी सर्किटरी कम्प्युटर कडून किंवा कम्प्युटरला ज्या इन्स्ट्रक्शन्स येतात त्याच्यावर प्रोसेसिंग करणं आणि त्याला रिस्पॉन्ड करणं यासाठी वापरलं जातं. प्रोसेसर ही टर्म जी आहे तिलाच आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असंही म्हणू शकतो. आपले जे पर्सनल कम्प्युटर्स असतात त्या कम्प्युटर्समध्ये हे प्रोसेसर्स म्हणजे एक स्मॉल डिव्हाइस असतो जो कम्प्युटरच्या आत फिट केलेला असतो आणि त्याला मायक्रो प्रोसेसर असं म्हणतात. तर प्रोसेसर किंवा मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय? प्रोसेसर किंवा मायक्रो प्रोसेसर म्हणजे एक स्मॉल चिप असते जी कम्प्युटरच्या आत फिट केलेली असते. त्याचप्रमाणे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जे असतात तेही कम्प्युटरच्या आतमध्ये फिट केलेले असतात. ह्या प्रोसेसरचा बेसिक जॉब काय असतो? तर इनपुट रिसीव्ह करायचं, त्यावर प्रोसेसिंग करून जे अप्रोप्रिएट आउटपुट असेल ते प्रोव्हाइड करायचं. हेच म्हणजे प्रोसेसरचं बेसिक जॉब किंवा ऑपरेशन असतं. हा एक सिंपल टास्क आहे, पण सध्याचे जे मॉडर्न कम्प्युटर्स आहेत ते असे ट्रिलियन्स ऑफ कॅल्क्युलेशन पर सेकंड परफॉर्म करत असतात. आपण बघितलं की प्रोसेसर म्हणजेच जो सेंट्रल प्रोसेसर असतो कम्प्युटरचा त्यालाच सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असंही म्हणतात. आणि हे प्रोसेसर कम्प्युटरची प्रत्येक बेसिक जी इन्स्ट्रक्शन असते त्यांनाही हँडल करतात. तर बेसिक इन्स्ट्रक्शन म्हणजे जसं प्रोसेसिंग ऑफ माउस किंवा कीबोर्डचे जे इनपुट असतात, किंवा जे ऍप्लिकेशन तुमच्या सिस्टीमवर ऑन आहेत ते सगळे हँडल करण्याचं काम प्रोसेसर करत असतो. मार्केटमध्ये असे बरेचसे प्रोसेसर अवेलेबल आहेत आणि त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या स्पीडचे प्रोसेसर देखील अवेलेबल आहेत. आणि प्रोसेसरचा स्पीड मेजर केला जातो तो मेगा हर्ट्स यामध्ये. आणि 1 मेगा हर्ट म्हणजेच 1 मिलियन सायकल पर सेकंड एवढा स्पीड त्या प्रोसेसरचा असू शकतो. आता 1 मिलियन सायकल्स पर सेकंड म्हणजे काय? तर एका सेकंदात तो प्रोसेसर 1 मिलियन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युट करू शकतो एवढी त्याची कॅपॅबिलिटी असते. तर स्पीड हा मेजर केला जातो तो मेगा हर्ट्स मध्ये. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट अब्रिविएशन आहे जे असतं गिगा हर्ट्स. 1 गिगा हर्ट्स म्हणजेच 1000 मेगा हर्ट्स एवढं असतं. आता हे अब्रिविएशन्स का केलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही असं इमॅजिन करू शकता आहात का की तुम्ही एखाद्या कम्प्युटरच्या स्टोअरमध्ये गेला आहात आणि तुम्हाला एक कम्प्युटर परचेस करायचा आहे. तर तुम्ही असं सांगणार की मला 1000 मिलियन सायकल PC पाहिजे आहे. नाही, जर तुम्ही असं सांगितलं तर ते कोणालाही कळणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कम्प्युटर परचेस करणार असाल तर आपण जो कम्प्युटर किंवा ज्या म्हणजे जो प्रोसेसर फास्ट आहे तो PC घेणार. म्हणजे आपण असं सांगू शकतो की मला 3.1 गिगाहर्ट्स प्रोसेसरचा कम्प्युटर हवा आहे किंवा 3.5 गिगाहर्ट्सचा कम्प्युटर हवा आहे, पण आपण असं सांगू शकत नाही की मला 1000 मिलियन सायकल PC हवा आहे. त्याचमुळे हे जे गिगाहर्ट्स किंवा मेगाहर्ट्स वर्ड्स आहे यांना अब्रिविएट केलेलं आहे जे आपण यूज करतो. आपण हे आतापर्यंत बघितलं ते सीपीयू म्हणजे प्रोसेसरच्या स्पीड बद्दलची माहिती. पण अजून एक महत्वाचा सब्जेक्ट असतो तो म्हणजे कोणता प्रोसेसर आहे. तर प्रोसेसरचे 3 कॉम्पिटिटर्स आहेत, AMD एथलॉन, इंटेल पेंटियम आणि इंटेल सेलेरॉन. ह्या तिन्ही कॉम्पिटिटर्सचे बरेचसे प्रोसेसर्स अवेलेबल आहेत, पण बेसिकली ज्या प्रोसेसरमध्ये जास्त कोअर असतील तो प्रोसेसर हायर स्पीडचा आणि फास्ट असतो असं मानलं जातं. सध्याचे जे सीपीयूज आहे ते मल्टिपल प्रोसेसिंग कोअरवाले असतात आणि हे ह्या ज्या कोअर्स असतात त्या एका फिजिकल युनिटमध्ये कंबाईन केलेल्या असतात. हे जे वेगळे वेगळे कोर्स असतात ते म्हणजे एक इंडिव्हिज्युअल प्रोसेसर एक इंडिव्हिज्युअल प्रोसेसर असतो आणि हे प्रोसेसर्स सध्या अवेलेबल असतात जसे ड्युअल कोअर, ट्रिपल कोअर किंवा क्वाड कोअर. आणि हे प्रोसेसर कशाशी इक्विव्हॅलंट असतात तर ड्युअल कोअर हा प्रोसेसर दोन सीपीयू जसं वर्क करू शकतात त्याच्याशी इक्विव्हॅलंट हा ड्युअल कोअर प्रोसेसर असतो. त्यानंतर ट्रिपल कोअर हा 3 सीपीयूशी इक्विव्हॅलंट असतो आणि क्वाड कोअर हा 4 सीपीयूशी इक्विव्हॅलंट असतो. म्हणजे कोअर जितके जास्त तितका तो प्रोसेसरचा स्पीड हाय असेल आणि त्याची ती प्रोसेसिंग कपॅबिलिटी आहे ती खूप फास्ट असते. त्याचप्रमाणे तुम्हाला हेही कळलं असेल की जेही कॅल्क्युलेशन्स किंवा कम्पॅरिझन्स केले जातात ते सगळे सीपीयू परफॉर्म करत असतो. त्याचप्रमाणे कम्प्युटरचे जे बाकीचे युनिट्स असतात त्यांचेही ऑपरेशन्स कंट्रोल आणि ऍक्टिव्हेट करण्याचं काम सीपीयू करत असतो. तर हे सगळं आपण सीपीयू बद्दल बघितलं आणि हा सीपीयू इतर कोणत्या युनिट्स बरोबर त्याचं वर्किंग कम्प्लीट करत असतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर सीपीयू बरोबर जे युनिट्स वर्क करत असतात ते युनिट्स म्हणजे कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, त्यानंतर इन्स्ट्रक्शन सेट आणि रजिस्टर्स हे आहेत. आणि आपण ह्या प्रत्येक युनिट बद्दलचीही माहिती बघणार आहोत. सीपीयूची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे स्लाइड नंबर 4 वर. सगळ्यात आधी आपण माहिती बघणार आहोत कंट्रोल युनिट बद्दलची. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कम्प्युटरचा प्रत्येक पार्ट अप्रोप्रिएट ऍक्शन कशी परफॉर्म करतो. प्रत्येक पार्टला हे कसं कळतं की आता त्याने ती ऍक्शन परफॉर्म करायची आहे? तर हे सगळं पॉसिबल होतं ते फक्त कंट्रोल युनिटमुळे. ALU कडनं जो रिझल्ट येतो अकॉर्डिंग टू दॅट रिझल्ट कंट्रोल युनिट डिसाइड करतो की कोणती इन्स्ट्रक्शन कोणत्या युनिटवर एक्झिक्युट व्हायला पाहिजे. हे जे सगळं डिसिजन असतं ते कंट्रोल युनिट घेत असतो. कंट्रोल युनिटचं बेसिक जे ऑपरेशन आहे किंवा बेसिक जी टास्क आहे ती म्हणजे कम्प्युटरचे जे इतर युनिट्स आहे त्यांना कोऑर्डिनेट करायचं आणि त्या प्रत्येक युनिटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं काम कंट्रोल युनिट करत असतो. कंट्रोल युनिटचे फंक्शन्स काय आहेत हे पण आपण बघणार आहोत. पहिलं फंक्शन आहे टू ऑब्टेन इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम प्रायमरी मेमरी. सगळ्यात आधी कंट्रोल युनिट प्रायमरी मेमरी कडनं इन्स्ट्रक्शन फेच करतो. त्यानंतरचं दुसरं फंक्शन आहे टू अंडरस्टँड द रिसिव्ड इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन कंट्रोल युनिटने प्रायमरी मेमरी कडनं फेच केलेली आहे ती समजावून घेण्याचं कामही कंट्रोल युनिटचंच असतं. त्यानंतर तिसरं फंक्शन आहे टू इश्यू सिग्नल्स दॅट कॉजेस अदर युनिट्स टू एक्झिक्युट दोज इन्स्ट्रक्शन्स. जी इन्स्ट्रक्शन फेच केली आणि जिला समजावून घेतलं आहे तर त्यानंतर कंट्रोल युनिट असं युनिट सर्च करत असतो जो युनिट ह्या इन्स्ट्रक्शनला एक्झिक्युट करू शकेल. आणि एकदा का त्याने डिसाइड केलं की कोणत्या युनिटने ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे त्यावेळेस कंट्रोल युनिट त्या युनिटला सिग्नल्स पाठवतो. चौथं फंक्शन आहे टू एन्श्युअर दॅट डेटा रिचेस ऍट करेक्ट प्लेस ऍट करेक्ट टाइम. त्यानंतर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करताना कोणता डेटा पाहिजे आहे तो डेटा त्या युनिट पर्यंत बरोबर वेळेत आणि त्याच युनिटकडे पोहोचतो आहे की नाही हे कंट्रोल करण्याचं कामही कंट्रोल युनिट करत असतो. त्यानंतर पाचवं फंक्शन आहे टू गेट नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आफ्टर प्रिव्हियस इन्स्ट्रक्शन हॅज बीन एक्झिक्युटेड. एकदा का पहिल्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की कंट्रोल युनिट हा रेडी असतो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन प्रायमरी मेमरीकडनं फेच करण्यासाठी. आणि अशा प्रकारे कंट्रोल युनिटचं वर्किंग त्याचं फंक्शन्स कंटिन्युअसली चालू असतं. आपण परत एकदा त्याचं फंक्शन्स बघणार आहोत. सगळ्यात आधी प्रायमरी मेमरीकडनं इन्स्ट्रक्शन फेच करायची त्यानंतर त्या इन्स्ट्रक्शनला समजावून घेणं हे दुसरं फंक्शन असतं. त्यानंतर ज्या युनिटवर ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे त्या युनिटला सिग्नल सेंड करणं आणि एकदा का सिग्नल सेंड करून झाले की त्यानंतर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करताना कोणताही डेटा जर पाहिजे असेल तर तो डेटा करेक्ट प्लेसला आणि करेक्ट टाइमला त्या युनिटपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एकदा का ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाली की त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन फेच करण्यासाठी कंट्रोल युनिट हा रेडी असतो. अशा प्रकारे त्याचं वर्किंग चालू असतं. आपण हे जे वर्किंग बघितलं यात तुम्हाला लक्षात आलं असेल की कंट्रोल युनिट स्वतः कोणत्याही डेटाला प्रोसेसिंग करत नाही, तो फक्त इन्स्ट्रक्शन फेच करण्याचं काम करत असतो. म्हणजेच कम्प्युटर सिस्टीम मध्ये जे इनपुट आउटपुट येणार आहेत त्यांना मॅनेज आणि कोऑर्डिनेट करण्याचं काम कंट्रोल युनिट करत असतो. कंट्रोल युनिट कोणतीही इन्स्ट्रक्शन कोणताही प्रोग्राम एक्झिक्यूट करत नाही, त्याउलट तो फक्त इतर युनिट्सला डायरेक्ट करतो की त्याने कशा प्रकारे ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची आहे. त्याचप्रमाणे कंट्रोल युनिट हे मेमरी आणि अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट यांच्याशी कम्युनिकेट करण्याचंही काम करत असतो. स्लाइड नंबर 4 वर तुम्ही जी डायग्राम बघता आहे त्यात तुम्हाला कंट्रोल युनिट मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असतात हेही तुम्ही बघू शकता. त्यात रजिस्टर्स आहेत, म्हणजेच कंट्रोल युनिट रजिस्टर कंटेन करतो. त्याचप्रमाणे इतरही काही एलिमेंट्स असतात जे कंट्रोल युनिटमध्ये असतात, आपण त्याबद्दलचीही माहिती बघूया. आणि ते युनिट्स म्हणजे डिकोडर, टायमर किंवा क्लॉक, कंट्रोल लॉजिक सर्किट्स आणि रजिस्टर्स. सगळ्यात पहिला एलिमेंट आहे डिकोडर. डिकोडर नावावरूनच आपल्या लक्षात येतं आहे की डिकोडर ही कोणतीही इन्स्ट्रक्शन डिकोड करण्यासाठी यूज केलं जातं. डिकोडर मध्ये अशा काही नेसेसरी सर्किटरी असतात ज्यामुळे ती इन्स्ट्रक्शन डिकोड करून तिचं मिनिंग इंटरप्रिट करणं हे काम डिकोडर करत असतो. त्यानंतरचा दुसरा एलिमेंट आहे तो म्हणजे टायमर किंवा क्लॉक. टायमर आणि क्लॉक हे यासाठी यूज केलं जातं प्रत्येक प्रोसेस किंवा इन्स्ट्रक्शन ही अप्रोप्रिएट टाइमला एक्झिक्युट होते आहे की नाही, किंवा ती इन्स्ट्रक्शन त्या टाइम मध्ये कम्प्लीट होते आहे की नाही हे बघण्यासाठी टायमर किंवा क्लॉकचा वापर केला जातो. त्यानंतरचा एलिमेंट आहे कंट्रोल लॉजिक सर्किट्स. हे सर्किट्स कंट्रोल सिग्नल्स क्रिएट करण्यासाठी वापरले जातात आणि हे कंट्रोल सिग्नल्स प्रोसेसरला सेंड केले जातात. हे सिग्नल्स ALUला आणि रजिस्टरला इन्फॉर्म करतात की त्यांनी कोणती ऍक्शन परफॉर्म करायची आहे, ती ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी त्यांनी कोणता डेटा यूज करायचा आहे आणि जर जेव्हा रिझल्ट मिळेल त्यावेळेस काय केलं पाहिजे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन या सगळ्याबद्दल इन्फॉर्म करण्याचं काम हे कंट्रोल लॉजिक सर्किट्स करत असतं. आणि त्यानंतरचा शेवटचा एलिमेंट जो आहे तो म्हणजे रजिस्टर्स. रजिस्टर्स हे इन्स्ट्रक्शन्स आणि डेटा टेम्पररी स्टोअर करण्यासाठीचा जो एरिया असतो त्याला म्हटलं जातं रजिस्टर्स. आणि हे रजिस्टर्स मेमरीचा कोणताही पार्ट नसतात, तर रजिस्टर्स म्हणजे सीपीयूचा एक ऍडिशनल स्टोरेज लोकेशन असतो ज्यामुळे इन्स्ट्रक्शन फेच करण्याचा किंवा स्टोअर करण्याचा जो स्पीड असतो तो कमी होतो. हा एक ऍडव्हान्टेज आहे रजिस्टर्सचा. रजिस्टर्स हे कंट्रोल युनिटच्या इन्स्ट्रक्शनवर काम करत असतात. तर हे आपण चार एलिमेंट्स बघितले कंट्रोल युनिटचे, ते म्हणजे डिकोडर, टायमर क्लॉक, कंट्रोल सर्किट सिग्नल्स आणि रजिस्टर्स. यावरून तुम्हाला कंट्रोल युनिट म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच, हो ना? तर कंट्रोल युनिट म्हणजे कम्प्युटर सिस्टीमच्या इतर युनिट्सला कोऑर्डिनेट आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल युनिट वापरलं जातं. कंट्रोल युनिट स्वतः कोणतीही इन्स्ट्रक्शन कोणताही प्रोग्राम एक्झिक्युट करत नाहीत. कंट्रोल युनिट फक्त प्रायमरी मेमरीकडनं इन्स्ट्रक्शन फेच करून अप्रोप्रिएट युनिटला सिग्नल पाठवण्याचं काम करत असतो. हे होतं सीपीयूचं पहिलं युनिट, ते म्हणजे कंट्रोल युनिट. त्यानंतर सीपीयूचं दुसरं युनिट जे आहे ते म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट. ALU ही सीपीयूचं असं युनिट आहे ज्या युनिटमध्ये डेटा प्रोसेसिंग जे केलं जातं त्यावेळेस इन्स्ट्रक्शनचं जे एक्झिक्युशन केलं जातं ते म्हणजे ALU असतं. म्हणजेच प्रत्येक इन्स्ट्रक्शनला एक्झिक्युट करण्यासाठी ALU या युनिटचा यूज केला जातो. ज्यावेळेस कंट्रोल युनिटच्या लक्षात येतं की या इन्स्ट्रक्शनमध्ये काही अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत. अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असे ऑपरेशन्स असतील, किंवा जर लॉजिकल ऑपरेशन्स असतील, आणि लॉजिकल ऑपरेशन म्हणजे लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन इत्यादी, जर असे ऑपरेशन्स त्या इन्स्ट्रक्शन मध्ये असतील आणि कंट्रोल युनिटच्या जर हे लक्षात आलं तर कंट्रोल युनिट ती इन्स्ट्रक्शन पास करतो ALU ला. स्लाइड नंबर 4 वर जी डायग्राम दिलेली आहे त्यात तुम्ही बघू शकता की एएलयू देखील आहे आणि एएलयू मध्ये देखील काही स्पेशल पर्पज रजिस्टर्स आहेत. एएलयू मध्ये काही नेसेसरी सर्किटरी पण असते जी हे अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरली जाते. याचं एक्झाम्पल म्हणजे कंट्रोल युनिट हा एएलयू मध्ये दोन नंबर्स लोड करतो आणि त्यानंतर एएलयू ला इन्स्ट्रक्ट करतो की ह्या दोन नंबर्सची ऍडिशन करायची आहे, किंवा लॉजिकल ऑपरेशनही देऊ शकतो जसं ते दोन नंबर्स इक्वल आहेत की नाही असेही ऑपरेशन कंट्रोल युनिट एएलयू ला देऊ शकतो. तर अशा प्रकारे अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट हे अरिथमॅटिकल आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरले जातात. ज्यावेळेस कंट्रोल युनिटच्या लक्षात येतं की ह्या इन्स्ट्रक्शन मध्ये काही ऑपरेशन्स आहेत जसे अरिथमॅटिक आणि लॉजिकल, त्यावेळेस ते इन्स्ट्रक्शन एएलयू कडे सेंड केले जाते. जेव्हा सीपीयू मध्ये म्हणजेच एएलयू आणि कंट्रोल युनिट हे दोन्ही युनिट्स एका सिंगल छोट्या सिलिकॉन चिपवर अवेलेबल असतात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं मायक्रो प्रोसेसर. हे होतं सीपीयूचं दुसरं युनिट, ते म्हणजे एएलयू अरिथमॅटिक लॉजिक युनिट. त्यानंतर तिसरं जे युनिट आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन सेट. प्रत्येक सीपीयू मध्ये त्याची एक बिल्ट इन अबिलिटी असते की तो मशीनच्या ज्या जे इन्स्ट्रक्शन सेट असतात ते एक्झिक्यूट करू शकतो, त्याला म्हटलं जातं इन्स्ट्रक्शन सेट. बऱ्याचशा सीपीयू मध्ये 200 किंवा 200 पेक्षा जास्त असे इन्स्ट्रक्शन सेट अवेलेबल असतात. सीपीयू साठी जी मशीन लँग्वेज डिझाईन केली जाते ही डिझाईन केली जाते ती म्हणजे सीपीयूचे इन्स्ट्रक्शन सेट हे कोणत्या लँग्वेजला सपोर्ट करतात त्यावरून. जी लँग्वेज सीपीयूच्या इन्स्ट्रक्शन सेटला सपोर्ट करेल त्याच लँग्वेजचा यूज करून मशीन लँग्वेज ही डिझाईन केली जाते. प्रत्येक प्रोसेसरचा इन्स्ट्रक्शन सेट हा युनिक असतो, म्हणूनच एखाद्या कम्प्युटरसाठी ज्या मशीन लेवल लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिला जातो तो प्रोग्राम जनरली दुसऱ्या कोणत्याही मशीनवर रन होत नाही. जर तुमचा सीपीयू वेगळा असेल तर तो प्रोग्राम रन होणार नाही, पण सेम सीपीयूवर तो प्रोग्राम रन होऊ शकतो. वेगळ्या वेगळ्या मॅन्युफॅक्चरर्सनी जे सीपीयू डिझाईन केलेले असतील त्यांचा इन्स्ट्रक्शन सेट वेगळा असणार आहे. तेवढंच नाही तर एकाच मॅन्युफॅक्चरने जर वेगवेगळे सीपीयू मॉडेल्स क्रिएट केले असतील तर त्यांचाही इन्स्ट्रक्शन सेट वेगळा वेगळा असू शकतो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरर्सला सिमिलर इन्स्ट्रक्शन सेटचे जे सीपीयूज आहे त्यांचा ग्रुप क्रिएट करावा लागतो, त्यांची फॅमिली बनवावी लागते. सीपीयूचा जो इन्स्ट्रक्शन सेट असतो तो काही क्लासेसमध्ये डिवाइड केला जातो आणि ते क्लासेस म्हणजे लोड अँड स्टोअर, कम्प्युटेशनल, जम्प अँड ब्रांच, को प्रोसेसर आणि स्पेशल. पहिला आपण बघणार आहोत लोड अँड स्टोअर. लोड अँड स्टोअर या इन्स्ट्रक्शन वापरल्या जातात त्या मेमरीकडनं जनरल रजिस्टर्सकडे किंवा जनरल रजिस्टर्सवरनं मेमरीकडे इन्स्ट्रक्शन किंवा डेटाचं मुव्हमेंट करण्यासाठी. त्यानंतर दुसरं आहे कम्प्युटेशनल. कम्प्युटेशनल इन्स्ट्रक्शन्स वापरल्या जातात त्या काही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जसे अरिथमॅटिक, लॉजिकल, शिफ्ट ऑपरेशन, हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी कम्प्युटेशनल इन्स्ट्रक्शनचा यूज केला जातो. पुढचं आहे जम्प अँड ब्रांच. प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो चेंज करण्यासाठी जम्प आणि ब्रांच या इन्स्ट्रक्शनचा यूज केला जातो. ह्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या नॉन कॉन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशनवर स्टोअर केलेल्या असतात. त्यानंतर पुढचं आहे को प्रोसेसर. ज्या इन्स्ट्रक्शन को प्रोसेसर मध्ये परफॉर्म केल्या जातात त्या इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजेच त्याला म्हणतात को प्रोसेसर. आणि शेवटचं आहे स्पेशल. व्हरायटी ऑफ टास्क परफॉर्म करण्यासाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन सेटचा यूज केला जातो. हे होतं इन्स्ट्रक्शन सेट या सीपीयूच्या तिसऱ्या युनिट बद्दलची माहिती. प्रत्येक सीपीयू मध्ये जी अबिलिटी असते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याची त्याला म्हणतात इन्स्ट्रक्शन सेट. आणि प्रत्येक सीपीयू मध्ये 200 ते 200 पेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन सेट अवेलेबल असतात. प्रत्येक सीपीयूचा इन्स्ट्रक्शन सेट हा वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये असू शकतो. त्यानंतर सीपीयूचा चौथा युनिट आहे रजिस्टर्स. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही इंटरप्रिट केल्यानंतर एक्झिक्यूट करण्याचं काम सीपीयू करत असतो आणि या एक्झिक्युशन दरम्यान डेटाची किंवा इन्फॉर्मेशनची जी मूव्हमेंट होते ती कम्प्युटरच्या वेगवेगळ्या युनिट्स मध्येही असू शकते. आणि जर आपल्याला एक्झिक्युशन फास्ट करायचं असेल तर त्यासाठी डेटा ट्रान्सफर किंवा जे इन्फॉर्मेशनचा मुवमेंट होती आहे तीही फास्ट असणं गरजेचं आहे. जर आपण डिरेक्टली मेमरीमधून डेटा ऍक्सेस करत असू तर त्याला वेळ लागणार आहे. त्यासाठीच आपण काही स्पेशल मेमरी युनिट्सचा वापर करतो, ज्याला म्हटलं जातं रजिस्टर्स. आपण आधी बघितलं की रजिस्टर्स म्हणजे एक इन्स्ट्रक्शन किंवा डेटा यांना स्टोअर करण्यासाठीचा टेम्पररी एरिया असतो, आणि हे रजिस्टर्स मेमरीचा कोणताही पार्ट नसतात. रजिस्टर्स म्हणजे काही एक ऍडिशनल स्पेस असते सीपीयूची, ज्यावर टेम्पररी डेटा स्टोअर केला जातो आणि ज्यावरून डेटा ऍक्सेस करणं किंवा त्यावर सेंड करणं हे इझी होतं आणि त्याचा स्पीडही जास्त असतो. रजिस्टरची लेंथ ही मेजर केली जाते तो किती इन्स्ट्रक्शन्स, किती बिट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स स्टोअर करतो आहे यावरून. म्हणूनच जर एखादा रजिस्टर 8 बिट स्टोअर करत असेल तर त्या रजिस्टरला 8 बिट रजिस्टर असं म्हटलं जातं. आत्ताच्या बऱ्याचशा सीपीयू मध्ये जे रजिस्टर्स आहेत ते 32 बिट किंवा 64 बिट्स असे असतात. कम्प्युटरचे जे रजिस्टर्स असतात त्यांची लेंथ यांना वर्ड साईज असंही म्हटलं जातं. जितकी वर्ड साईज जास्त तितका डेटाला प्रोसेस करण्याचा स्पीड हा फास्ट असतो. आपण जर 16 बिट रजिस्टर आणि 32 बिट रजिस्टर याचा डिफरन्स बघायचा झाला तर इतर सर्व पॅरामीटर सेम ठेवले आणि सीपीयूचा रजिस्टर एका सीपीयूचा रजिस्टर असेल 32 बिट आणि दुसरा असेल 16 बिट, तर 32 बिट वाला रजिस्टरची प्रोसेसिंगचा जो स्पीड आहे हा 16 बिट प्रोसेसर पेक्षा डबल असतो. रजिस्टर्सचे जे नंबर्स असतात म्हणजे एका कम्प्युटर मध्ये किती रजिस्टर्स अवेलेबल आहेत हे कम्प्युटर टू कम्प्युटर व्हॅरी होत जातं. काही रजिस्टर्स हे सगळ्या कम्प्युटरसाठी कॉमन असतात आणि ते रजिस्टर्स कोणते आहेत, त्यांचे फंक्शन्स कोणते आहेत हेही आपण बघणार आहोत. तर ते रजिस्टर्स आहेत मेमरी ऍड्रेस रजिस्टर, मेमरी बफर रजिस्टर, प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर, अक्युम्युलेटर रजिस्टर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि इनपुट आउटपुट रजिस्टर. आपण या प्रत्येक रजिस्टर बद्दलची इन्फॉर्मेशन किंवा माहिती बघणार आहोत. पहिला रजिस्टर आहे मेमरी ऍड्रेस रजिस्टर. ज्या ऍड्रेसवरची इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची असेल तो ऍड्रेस प्रोग्राम कंट्रोल रजिस्टरकडनं या रजिस्टरकडे सेंड केला जातो. म्हणजेच जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे तो ऍड्रेस मेमरी ऍड्रेस रजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो. आणि हा ऍड्रेस यूज करून जे कंट्रोल युनिट्स असतात ते युनिट्स जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे तिला फेच करतात. म्हणजेच प्रोग्राम कंट्रोल युनिटमध्ये जो ऍड्रेस ज्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस असेल जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे तिचा जो ऍड्रेस असतो तो ऍड्रेस मेमरी ऍड्रेस रजिस्टरकडे सेंड केला जातो. म्हणजेच करंट जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे तिचा ऍड्रेस मेमरी ऍड्रेस रजिस्टरमध्ये असतो. आणि ह्याच ऍड्रेसचा यूज करून कंट्रोल युनिट्स त्या लोकेशनवरनं इन्स्ट्रक्शन फेच करतात. हे होतं पहिलं रजिस्टर मेमरी ऍड्रेस रजिस्टर. दुसरं रजिस्टर आहे मेमरी बफर रजिस्टर. कंट्रोल युनिटनी जी इन्स्ट्रक्शन फेच केलेली आहे ती इन्स्ट्रक्शन टेम्पररी मेमरी बफर रजिस्टरमध्ये स्टोअर केली जाते. आपण बघितलं की मेमरी ऍड्रेस रजिस्टरवर ज्या इन्स्ट्रक्शनचं लोकेशन असतं त्या लोकेशनवरनं कंट्रोल युनिट इन्स्ट्रक्शन फेच करतात आणि हीच फेच केलेली इन्स्ट्रक्शन मेमरी बफर रजिस्टरमध्ये टेम्पररली स्टोअर केली जाते आणि त्यानंतर ही इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे ट्रान्सफर केली जाते. त्यानंतर एक्झिक्युशन झाल्यानंतर जो रिझल्ट असतो तो देखील मेमरी बफर रजिस्टरमध्ये टेम्पररी स्टोअर केला जातो. म्हणजेच हे जे रजिस्टर्स आहेत ते जी इन्फॉर्मेशन मेमरीकडनं रजिस्टरकडे किंवा रजिस्टरकडून मेमरीकडे ट्रान्सफर होते ती प्रत्येक इन्फॉर्मेशन, ती प्रत्येक इन्स्ट्रक्शन किंवा रिझल्ट मेमरी बफर रजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो. पुढचा रजिस्टर आहे प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर. आपल्याला नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे त्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस प्रोग्राम कंट्रोल युनिटमध्ये स्टोअर केलेला असतो. ज्यावेळेस प्रोग्राम स्टार्ट होतो त्यावेळेस पहिली जी इन्स्ट्रक्शन असते त्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस प्रोग्राम कंट्रोल रजिस्टरमध्ये असतो. सपोज आपण असं कन्सिडर करू की प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे आणि त्याची पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे तिचा ऍड्रेस तो स्टोअर करतो. स्लाइड नंबर 8 वर डायग्राम दिलेली आहे, त्यात तुम्ही बघू शकताय की रॅम मध्ये प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामचं पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे म्हणजे त्याचा जो लोकेशन आहे 1, हे आपल्याला पीसी म्हणजे सीपीयूचं जे युनिट आहे त्यात रजिस्टर्स आपण बघू शकतो आहे आणि त्या प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर मध्ये 1 असं डिस्प्ले केलेलं आहे. म्हणजेच प्रोग्राम कंट्रोल युनिट प्रोग्राम स्टार्ट झाल्यानंतर पहिली जी इन्स्ट्रक्शन असते त्याचा ऍड्रेस स्टोअर करते आणि हा जो ऍड्रेस असतो तो इन्क्रीज होत जातो प्रत्येक इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशन नंतर. प्रोग्रामच्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशनवर स्टोअर केलेल्या असतात, म्हणजे त्या एकाखाली एक इन्स्ट्रक्शन मेमरी मध्ये स्टोअर असतात. पण ज्या ब्रांच इन्स्ट्रक्शन असतात त्यात इन्स्ट्रक्शन ह्या एकाखाली एक नसतात, त्या मेमरी लोकेशनवर स्टोअर केलेल्या असतात. हा होता प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर. पुढचा रजिस्टर आहे अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर हे रजिस्टर वेगवेगळ्या स्टेजेस मधला डेटा स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे प्रोसेसिंग होण्याआधी जो डेटा असतो तोही डेटा अक्युम्युलेटरवर स्टोअर केला जातो. त्यानंतर इंटरमिजिएट जो रिझल्ट असतो प्रोसेसिंगचा तोही अक्युम्युलेटरवर स्टोअर होतो आणि जो फायनल रिझल्ट असतो इन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळतो तोही रिझल्ट अक्युम्युलेटरवर स्टोअर केला जातो. आणि अक्युम्युलेटरचा उपयोग बऱ्याचशा इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशनच्या दरम्यान आपल्याला करावंच लागतं. बरेचसे कम्प्युटर्समध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त अक्युम्युलेटर्सही बघायला मिळतात. तर अक्युम्युलेटर हा रजिस्टर बिफोर प्रोसेसिंग, इंटरमिजिएट रिझल्ट ऑफ प्रोसेसिंग आणि फायनल रिझल्ट ऑफ प्रोसेसिंग हा प्रत्येक डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जाणारा रजिस्टर आहे. पुढचा रजिस्टर आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर. मेमरी बफर रजिस्टर मध्ये जी करंट इन्स्ट्रक्शन आहे जिला एक्झिक्युट करायचं आहे ती इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर केली जाते इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये. आणि ही इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये स्टोअर झाली की त्यानंतर लगेचच त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. आणि ह्या इन्स्ट्रक्शनचे कोणतेही इन्स्ट्रक्शन जी एक्झिक्युट करायची आहे त्या इन्स्ट्रक्शनचे दोन पार्ट असतात. पहिला पार्ट असतो ऑपरेशन पार्ट, ज्यात आपल्याला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे हे असतं. आणि सेकंड पार्ट जो असतो तो असतो ऍड्रेस पार्ट, म्हणजे ज्या डेटावर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तो डेटा कोणत्या मेमरी लोकेशनवर स्टोअर केलेला आहे हे म्हणजे ऍड्रेस पार्ट असतो. तर इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये जी इन्स्ट्रक्शन येते ती मेमरी बफर रजिस्टर कडनं येते आणि ज्या वेळेस इन्स्ट्रक्शन रजिस्टरवर येते अगदी त्याच वेळेपासून त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. स्लाइड नंबर 6 वर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपल्याला दोन नंबर्सची ऍडिशन करायची आहे तर ती इन्स्ट्रक्शन दिलेली आहे ऍड 8,9. मग या ठिकाणी या इन्स्ट्रक्शन मध्ये ऑपरेशन पार्ट जो आहे तो आहे ऍड ही इन्स्ट्रक्शन आणि जो ऍड्रेस पार्ट आहे तो म्हणजे 8 आणि 9 हा जो डेटा आहे तो कोणत्या मेमरी लोकेशन वरून आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे ऍड्रेस पार्ट. त्यानंतर ह्या इन्स्ट्रक्शन वरून हा जो ऑपरेशन पार्ट असतो तो कंट्रोल युनिट कडे सेंड केला जातो. त्यानंतर कंट्रोल युनिट त्याला डिकोड करून इंटरप्रिट करते आणि एकदा का ती टास्क ती इन्स्ट्रक्शन इंटरप्रिट झाली की कंट्रोल युनिट सिग्नल जनरेट करतात की ती टास्क आता एक्झिक्युशनसाठी रेडी आहे. आणि या केसमध्ये ही इन्स्ट्रक्शन ALU कडे सेंड केली जाते ज्यामध्ये ऍडिशन हे ऑपरेशन परफॉर्म केलं जाईल आणि त्यानंतर ऍड्रेस पार्ट जो होता तो सेंड केला जातो मेमरी ऍड्रेस रजिस्टर कडे आणि अकॉर्डिंग टू दॅट ऍड्रेस म्हणजे जो ऍड्रेस मेमरी ऍड्रेस रजिस्टर मध्ये स्पेसिफाय केलेला आहे सेंड केलेला आहे त्या ऍड्रेस लोकेशन वरून ऍडिशन या ऑपरेशनसाठी लागणारा डेटा घेतला जातो आणि तो डेटा सेंड केला जातो तो ALU कडे आणि त्यानंतर मग ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन रजिस्टर त्याचं वर्किंग करत असतो. मेमरी बफर रजिस्टर कडनं इन्स्ट्रक्शन घ्यायची आणि एकदा का इन्स्ट्रक्शन आली की त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट करायचं. पण जी इन्स्ट्रक्शन येते त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं, एक म्हणजे ऑपरेशन पार्ट आणि दुसरा असतो तो ऍड्रेस पार्ट. ऑपरेशन पार्ट म्हणजे जे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते आणि ऍड्रेस पार्ट म्हणजे ज्या लोकेशनवरून आपल्याला डेटा फेच करायचा आहे ते लोकेशन. हे होतं इन्स्ट्रक्शन रजिस्टर बद्दल. पुढचा आणि शेवटचा जे रजिस्टर आहे ते म्हणजे इनपुट आउटपुट रजिस्टर. या रजिस्टरचा यूज केला जातो तो म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हाइसशी कम्युनिकेट करण्यासाठी. जे इनपुट इन्फॉर्मेशन असते म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स किंवा डेटा, हे सगळे ट्रान्सफर केले जातात या रजिस्टरला इनपुट डिव्हाइसेसचा यूज करून. आणि सेम पद्धतीने जी आउटपुट इन्फॉर्मेशन असते ती ट्रान्सफर केली जाते आउटपुट डिव्हाइसेसवर आयओ रजिस्टरचा उपयोग करून. तर आयओ रजिस्टर्स हे फक्त इनपुट आउटपुट डिव्हाइसेसशी कम्युनिकेट करण्यासाठी यूज केले जातात. तर हे होते सगळे रजिस्टर्स. स्लाइड नंबर 7 वर टेबल दिलेला आहे, त्यात तुम्ही बघू शकता की प्रत्येक रजिस्टर आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे हे आपण थोडक्यात सांगितलेलं आहे. पहिला होतं मेमरी ऍड्रेस रजिस्टर. ते रजिस्टर आपण काय यूज करतो तर जे ऍक्टिव्ह मेमरी लोकेशन आहे तिचा डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरी ऍड्रेस रजिस्टर वापरलं जातं. म्हणजे ज्या लोकेशनवरून तुम्ही डेटा फेच केला असेल किंवा ज्या लोकेशनवर डेटा राईट केला असेल ते जे ऍक्टिव्ह लोकेशन असतं त्याचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी मेमरी ऍड्रेस रजिस्टरचा यूज होतो. त्यानंतर मेमरी बफर रजिस्टर. मेमरीकडनं रजिस्टर्सकडे किंवा रजिस्टर्सकडनं मेमरीकडे जी इन्फॉर्मेशन जो डेटाची मुव्हमेंट होते ती इन्फॉर्मेशन मेमरी बफर रजिस्टरमध्ये टेम्पररी स्टोअर केली जाते. तिसरा रजिस्टर होता प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर. नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची आहे तिचा ऍड्रेस प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर स्टोअर करतात. त्यानंतर अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर हे बिफोर प्रोसेसिंग, आफ्टर प्रोसेसिंग आणि इंटरमिजिएट जो रिझल्ट असतो तो स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे ती इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे सेंड केली जाते. शेवटचा रजिस्टर म्हणजे इनपुट आउटपुट रजिस्टर, जे इनपुट आउटपुट डिव्हाइसेसशी कम्युनिकेट करण्यासाठी वापरले जातं. तर हे आपण बघितलं सीपीयूचा शेवटचा युनिट तो म्हणजे रजिस्टर्स, आणि त्यातले जे कॉमन रजिस्टर्स आहेत त्याची इन्फॉर्मेशनही आपण बघितलेली आहे. तर आता आपण बघूया आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले आहेत. सुरुवातीला आपण बघितलं की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय. त्यानंतर आपण सीपीयूचे काही युनिट्सही बघितले, ते म्हणजे कंट्रोल युनिट, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, इन्स्ट्रक्शन सेट आणि रजिस्टर्स. मित्रांनो, आपण आधीच्या सेशनमध्ये प्रोसेसर म्हणजे काय हे बघितलं. आपण प्रोसेसर आणि ह्युमन बीइंग यांची अॅनॉलॉजी कशी आहे याबद्दलचीही माहिती जाणून घेतली, आणि त्यामुळे तुम्हाला प्रोसेसर म्हणजे काय हे खूप चांगल्या प्रकारे कळलं असेल. त्यानंतर आपण प्रोसेसर म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे काही युनिट्सही बघितले, ते म्हणजे कंट्रोल युनिट, अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, इन्स्ट्रक्शन सेट आणि रजिस्टर्स. त्यानंतर आपण रजिस्टर बद्दलची इन्फॉर्मेशन बघितली होती. आता आपण बघणार आहोत सीपीयू कशा प्रकारे वर्क करत असतो, म्हणजेच वर्किंग ऑफ सीपीयू हे आपण बघणार आहोत. एक्झिक्युशनच्या काही स्टेप्स आहेत, अकॉर्डिंग टू दॅट स्टेप्स सीपीयूचं वर्किंग चालू असतं. हे एक्झिक्युशन कंट्रोल युनिट हँडल करतात आणि कंट्रोल युनिटला काही रजिस्टर्स हे एक्झिक्युशन हँडल करण्यासाठी मदत करत असतात. आपण आता त्या स्टेप्स बघूया ज्या प्रकारे सीपीयूचं वर्किंग चालू असतं. पहिली स्टेप आहे प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर. हा जो रजिस्टर आहे तो जी इन्स्ट्रक्शन आपल्याला एक्झिक्युट करायची आहे त्याचा ऍड्रेस स्टोअर करतो. त्यानंतर त्या ऍड्रेसवर जी इन्स्ट्रक्शन आहे जिला एक्झिक्युट करायचं आहे ती फेच करून मेमरी बफर रजिस्टरवर स्टोअर केली जाते. तिसरी स्टेप आहे मेमरी बफर रजिस्टरवर जी इन्स्ट्रक्शन आपण स्टोअर केलेली आहे तिला सेंड केलं जातं इन्स्ट्रक्शन रजिस्टरकडे. आणि आपण बघितलं की इन्स्ट्रक्शन रजिस्टरवर जी इन्स्ट्रक्शन स्टोअर केली जाते तिला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं, ऑपरेशन आणि ऍड्रेस. तर या ठिकाणी ऑपरेशन पार्ट सेंड केला जातो आणि तो सेंड केल्यानंतर त्याला डिकोड केलं जातं, आणि ऍड्रेस पार्ट जो असतो तो मेमरी ऍड्रेस रजिस्टरकडे सेंड केला जातो. त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर जे आहे ते त्याचा पॉइंटर नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला मूव्ह करतात. म्हणजे नेक्स्ट आपल्याला जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची आहे प्रोग्राम कंट्रोल रजिस्टर त्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस स्टोअर करतात. आणि ती इन्स्ट्रक्शन जी इन्स्ट्रक्शन रजिस्टरवर स्टोअर केलेली होती तिला डिकोड करून झाल्यानंतर इंटरप्रिट केलं जातं आणि अकॉर्डिंग टू दॅट कंट्रोल युनिट सिग्नल सेंड करतात त्या युनिट्सला जे ह्या ऑपरेशनमध्ये इन्वॉल्व्ह असतील. त्यानंतर जो डेटा ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी रिक्वायर्ड आहे तोही इन्स्ट्रक्शन रजिस्टरवर लोड केला जातो आणि मग ते ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. आणि एकदा का ते ऑपरेशन कम्प्लीट झालं की कंट्रोल युनिटला सिग्नल सेंड केला जातो की ते ऑपरेशन कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर ह्याच स्टेप्स प्रत्येक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी यूज केल्या जातात आणि त्या ज्या इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट असतो तो मेमरीकडे सेंड केला जातो. अशा प्रकारे सीपीयूचं वर्किंग चालू असतं. म्हणजेच सगळ्यात आधी प्रोग्राम काउंटर रजिस्टरवर त्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस असतो ज्या इन्स्ट्रक्शनला आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये त्या मेमरी ऍड्रेसवर जी इन्स्ट्रक्शन आहे तिला फेच करून मेमरी बफर रजिस्टरमध्ये स्टोअर केलं जातं. तिसऱ्या स्टेपमध्ये मेमरी बफर रजिस्टरकडनं ती इन्स्ट्रक्शन रजिस्टरला सेंड केली जाते आणि या ठिकाणी ऑपरेशन पार्ट जो असतो तो डिकोडरकडे सेंड केला जातो आणि ऍड्रेस पार्ट हा मेमरी ऍड्रेस रजिस्टरला ट्रान्सफर केला जातो. त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल युनिट हा त्याचा पॉइंटर नेक्स्ट इन्स्ट्रक्शनवर शिफ्ट करतो. आपण बघितलं की प्रोग्राम कंट्रोल युनिट एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर तो पॉइंटर इन्क्रीमेंट करत असतो. त्यानंतर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करण्यासाठी जो डेटा रिक्वायर्ड आहे तो इन्स्ट्रक्शन रजिस्टरवर लोड केला जातो आणि एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर कंट्रोल युनिटला सिग्नल सेंड केले जातात आणि जो मेन रिझल्ट आहे म्हणजे जो फायनल रिझल्ट आहे तो मेमरीवर स्टोअर केला जातो. आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशनसाठी ह्या सगळ्या स्टेप्स किंवा ही प्रोसिजर सेमच असणार आहे. तर अशा प्रकारे सीपीयूचं वर्किंग कंटिन्युअस चालू असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रोसेसरच्या स्पीड याबद्दलची माहिती. आपण ज्यावेळेस कम्प्युटर परचेस करायला जातो तर त्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेट करतो ते स्पीडवर, म्हणजे सीपीयूचा स्पीड किती आहे हे बघूनच आपण कम्प्युटर परचेस करतो. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की रॅम किंवा हार्ड ड्राईव्ह हे जास्त इम्पॉर्टंट असतात सीपीयूच्या स्पीडपेक्षा. पण जर त्या कम्प्युटरमध्ये 5GB रॅम असेल आणि प्रोसेसर स्लो असेल तर आपल्याला तो कम्प्युटरचा स्पीड जो असतो तो खूप कमी मिळतो. तर आपल्याला असा विचार केला पाहिजे की ह्युमनचा जसा ब्रेन असतो त्या प्रकारचा प्रोसेसर आपल्याला आपल्या कम्प्युटरसाठी पाहिजे आहे. म्हणजे जर तुम्ही विचार करा की तुम्ही कसला तरी विचार करता आणि खूप स्लो विचार करत असाल तर त्याचा रिझल्ट, त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला स्लो मिळेल. पण तुम्ही अप टू डेट असाल, तुम्ही फास्ट असाल, तुमच्या विचार करण्याची पॉवर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला रिझल्ट, तो रिस्पॉन्स अगदी फास्ट मिळेल. त्याचप्रमाणे सीपीयूचं असतं. सीपीयूचा स्पीड जितका चांगला असतो तितकं तुमचं प्रोसेसिंग फास्ट होतं, तितकं फास्ट तुम्हाला आउटपुट मिळत असतं. आणि जर तुम्हाला मल्टिपल टास्क ऍट अ टाइम करायचे असतील तर तुम्हाला फास्ट प्रोसेसर असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला गेमिंग, काही मूवीज बघायचे असतील किंवा बरेचसे ऍप्लिकेशन तुमचे जर एका वेळेस चालू असतील तर त्यावेळेस त्या प्रोसेसरचा स्पीड फास्ट असणं गरजेचं असतं. आता आपल्याला मल्टीकोअर प्रोसेसर्सही माहिती आहेत. तर मल्टीकोअर प्रोसेसरमध्ये एका चिपवर दोन प्रोसेसर्स फिट केलेले असतात आणि या मल्टीकोअर प्रोसेसरचा स्पीड हा सिंगल कोअरपेक्षा खूप जास्त असतो. म्हणजे ज्यांना मल्टीटास्किंग करायचं असेल त्यांच्यासाठी मल्टीकोअर प्रोसेसर हे बेस्ट ऑप्शन असतं. आपण आधीही बघितलं की ड्युअल कोअर, थ्री कोअर, क्वाड कोअर असे प्रोसेसर्स अवेलेबल आहेत. त्यात क्वाड कोअर प्रोसेसर हा सगळ्या प्रोसेसरमध्ये बेटर आहे. आणि प्रोसेसर स्पीड म्हणजे जे युनिट्स असतात कंट्रोल युनिट आणि ALU त्यांचा स्पीड असतो, म्हणजे ते किती फास्ट त्यांचे ऑपरेशन्स कम्प्लीट करता आहेत यावर प्रोसेसरचा स्पीड डिपेंड असतो. आणि हे प्रत्येक ऑपरेशन म्हणजेच कम्प्युटर जितकेही ऑपरेशन परफॉर्म करतो ते सगळे ऑपरेशन्स जे बिल्ट इन क्लॉक असतं, सिस्टीम क्लॉक, त्याच्याशी सिंक्रोनाइज्ड केले जातात. आणि हे क्लॉक्स रेग्युलरली स्पेस्ड इलेक्ट्रिक पल्सेस एमिट करतात. म्हणजेच हे क्लॉक्स जे असतात ते इलेक्ट्रिक पल्सेस प्रत्येक सेकंडला जनरेट करत असतात. आणि रेग्युलरली स्पेस म्हणजे ह्या दोन्ही म्हणजे दोन पल्सेस मधलं स्पेस स्पेस जो असतो तो इक्वल असतो. इंस्ट्रक्शन फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट केल्या जातात त्या प्रॉपर इंटरवल्स नंतर. आणि एक सायकल म्हणजेच कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी लागणारा वेळ जो असतो तो म्हणजे वन सायकल एवढा असतो. जर तुम्हाला एका मेमरी लोकेशन वरून दुसऱ्या मेमरी लोकेशन वर डेटा मूव करायचा असेल तर त्याला लागणारा टाइम हा 1 क्लॉक एवढा असतो. आणि युजली डेटा फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट करण्यासाठी बऱ्याचशा क्लॉक सायकल्स आपल्याला रिक्वायर्ड असतात. या क्लॉक सायकलची साईज जितकी कमी असेल तितका स्पीड, तितका प्रोसेसरचा स्पीड हा फास्ट असतो. तरीही ज्या स्पीडने इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते आहे तो स्पीड डिरेक्टली डिपेंड असतो तो सिस्टीम मधल्या बिल्ट इन क्लॉक स्पीडवर. तुमच्या सिस्टीमचा क्लॉक स्पीड जेवढा असेल त्या स्पीडने इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहेत. म्हणजेच एका सेकंडला किती नंबर ऑफ पल्सेस प्रोड्यूस केल्या जातात हे त्यावर डिपेंड असतं. हा जो क्लॉक स्पीड आहे तो मेजर केला जातो मेगाहर्ट्स किंवा गिगाहर्ट्स मध्ये. सध्याचे जे बरेचसे कम्प्युटर्स आहेत त्याचा क्लॉक स्पीड हा 500 मेगाहर्ट्स टू 4000 मेगाहर्ट्स या रेंजमध्ये असतो. आणि असे फास्टर प्रोसेसर प्रोड्यूस करण्याचे एफर्ट्स चालूच आहेत. तर स्पीड हा डिपेंड असतो सिस्टीम मधल्या बिल्ट इन क्लॉक स्पीडवर. त्यानंतर आपण बघूया पुढचा टॉपिक, तो आहे टाइप्स ऑफ प्रोसेसर. तीन टाइपचे प्रोसेसर्स आहेत, सिस्क प्रोसेसर, रिस्क प्रोसेसर आणि इपिक प्रोसेसर. सगळ्यात आधी आपण सिस्क प्रोसेसरची माहिती बघणार आहोत. सिस्क प्रोसेसर म्हणजेच कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. सिस्क या ज्या चिप आहेत त्यांचं प्रोग्रामिंग करणं अगदी सोपं होतं. आणि याच चिप्सचा यूज करून मेमरीचा जो वापर केला जायचा तो इफिशियंटली होत होता. सगळ्यात पहिला जो पीसी होता मायक्रो प्रोसेसर तो डेव्हलप केला गेला होता तो सिस्क चिपचा यूज करून. कारण प्रोसेसर ज्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचा त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन त्या चिपवरच असायच्या. सुरुवातीच्या काळात मेमरी ही खूप एक्सपेन्सिव्ह होती आणि त्याचमुळे सिस्क चिपचा यूज करून मेमरी सेव्ह केली जायची. कारण जी प्रोग्रामिंग केलेलं होतं ते डिरेक्टली त्या चिपवरच फिट केलेलं होतं. आणि सिस्क यासाठी डेव्हलप केलं गेलं होतं की ज्यामुळे कंपायलरचं जे डेव्हलपमेंट केलं जायचं ते कसं सोपं केलं जाईल यासाठी सिस्क चिपचं डेव्हलपमेंट केलं गेलं होतं. आधीचे जे सीपीयू डिझायनर होते त्यांचा मेन गोल असा होता की जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरच्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये अवेलेबल पाहिजेत ज्यामुळे जास्त फंक्शन्स डिरेक्टली परफॉर्म केले जातील. म्हणून इन्स्ट्रक्शन सेटमध्ये जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केल्या जायच्या. त्यामुळे हे सोपं होतं की त्या इन्स्ट्रक्शन हाय लेवल लँग्वेज मधून मशीन लेवल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करायच्या. कारण मशीन लेवल लँग्वेज मधल्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या इफेक्टिव्हली रन होऊ शकतात. इन्स्ट्रक्शन सेट मधल्या ज्या ऍडिशनल इन्स्ट्रक्शन होत्या त्या रन होण्यासाठी काही हार्डवेअर सर्किटरी वापरावी लागायची. त्याचप्रमाणे दुसरा जो गोल होता सीपीयू डिझायनर्सचा तो म्हणजे मेमरीचं जे युसेज होतं ते कमी करायचं. कारण सुरुवातीला मेमरी खूप एक्सपेन्सिव्ह होत्या तर त्यांचा युसेज कमी करण्यासाठी सिस्क प्रोसेसर वापरले जायचे. आणि हे अचीव करण्यासाठी डिझायनर असं ट्राय करायचे की जास्त इन्स्ट्रक्शन मेमरीवर पॅक करायच्या. आणि कन्सेप्ट इंट्रोड्यूस करायची ती म्हणजे व्हेरिएबल लेंथ इन्स्ट्रक्शन, जसं हाफ वर्ड, वन अँड हाफ वर्ड अशा. सिस्क प्रोसेसर हा मेमरी एक्सपेन्सिव्ह मेमरीचा युसेज कमी करण्यासाठी वापरला जायचा. ह्यात सीपीयू डिझायनर्सचा असा गोल होता की कम्प्युटरवर जे इन्स्ट्रक्शन सेट्स असतात त्यात जास्तीत जास्त इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करायच्या ज्यामुळे ते फंक्शन्स डिरेक्टली परफॉर्म केले जातील. आणि त्या इन्स्ट्रक्शन्स हाय लेवल लँग्वेज मधून मशीन लेवल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट केल्या जायच्या. कारण मशीन लेवल प्रोग्राम्स हे इफिशियंटली रन केले जातात यासाठी सिस्क प्रोसेसर यूज केलं जायचं. दुसरा जो प्रोसेसरचा टाइप आहे तो म्हणजे रिस्क, रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. 1980s च्या सुरुवातीला बऱ्याचशा सीपीयू डिझायनर्सला असं रिअलाइज झालं की सिस्क बेस्ड सीपीयू मध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्या रेअरली यूज केल्या जायच्या. त्यामुळे अशी आयडिया काढण्यात आली की ज्यामुळे सीपीयूची कॉम्प्लेक्सिटी कमी होईल. यामध्ये ज्या पेअर मिनिमम म्हणजे बेसिक ज्या इन्स्ट्रक्शनचा सेट होता किंवा ज्या इन्स्ट्रक्शन फ्रिक्वेंटली यूज केल्या जायच्या तेवढ्याच इन्स्ट्रक्शन्स वापरल्या गेल्या होत्या. ज्या कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन होत्या त्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये अवेलेबल नव्हत्या, कारण त्या इन्स्ट्रक्शन्स सॉफ्टवेअरचा यूज करून इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत होत्या. म्हणजेच सॉफ्टवेअर आणि इन्स्ट्रक्शन सेटमधल्या इन्स्ट्रक्शन्स यांचा वापर करून कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत होत्या, त्यामुळेच त्या इन्स्ट्रक्शन सीपीयूच्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये अवेलेबल नव्हत्या. आणि सीपीयूचं डिझाईन आणखीन सिम्पल करण्यासाठी डिझायनरने असं डिसाइड केलं की प्रत्येक इन्स्ट्रक्शनची जी लेंथ असेल ती इक्वल असेल, ती युनिक असेल. त्यामुळे प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन सिम्पल आणि फास्ट होतं. त्यानंतर कम्युनिकेशन स्पीड अप करण्यासाठी आणि जे ऍड्रेसिंग मोड आहे त्यांना हँडल करण्याची जी कॉम्प्लेक्सिटी होती तीही रिड्यूस करण्यासाठी डिझायनरने असं डिसाइड केलं की ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑपरेंड्स ते सीपीयू आणि मेमरीकडनं रिट्राईव्ह करण्यापेक्षा रजिस्टरवरून रिट्राईव्ह केलं जाईल, ज्यामुळे इन्स्ट्रक्शन किंवा डेटा फेच करण्याला लागणारा जो टाइम होता तो कमी होईल. आणि ह्यामुळे सीपीयू जे डिझाईन केले गेले होते ते फास्टर आणि लेस एक्सपेन्सिव्ह होते. तर हा होता दुसरा टाइप रिस्क, म्हणजेच रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. त्यानंतर तिसरा प्रोसेसर आहे इपिक, म्हणजेच एक्सप्लिसिटली पॅरेलल इन्स्ट्रक्शन कम्प्युटिंग. ही जी इपिक टेक्नॉलॉजी असते ही टेक्नॉलॉजी कन्व्हेन्शनल प्रोसेसरचं जे सिक्वेन्शियल नेचर असतं त्याला ब्रेक करून सॉफ्टवेअरला प्रोसेसरशी एक्सप्लिसिटली कम्युनिकेट करण्यासाठी परमिशन देते. आणि हे कम्युनिकेशन तेव्हाच होतं जेव्हा ऑपरेशन्स हे पॅरलली परफॉर्म होत असतील. म्हणजेच इपिक ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा हे जे प्रोसेसर्स आहेत हे प्रोसेसर कन्व्हेन्शनल प्रोसेसरचं जे सिक्वेन्शियल नेचर आहे, सिक्वेन्शियल नेचर म्हणजे एका इन्स्ट्रक्शन नंतर दुसरी इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करायची, एकानंतर एक त्या इन्स्ट्रक्शनचा एक्झिक्युशन चालू असतो, हे नेचर इपिक टेक्नॉलॉजी ब्रेक करते. आणि त्यानंतर सॉफ्टवेअरला प्रोसेसरशी एक्सप्लिसिट कम्युनिकेट करण्यासाठी परमिशन देते. आणि आपण बघितलं की ही परमिशन तेव्हाच मिळते जेव्हा ऑपरेशन्स हे पॅरलली परफॉर्म केले जात असतील. पॅरलली म्हणजेच एकाच वेळेस दोन ऑपरेशन सायमल्टेनियसली परफॉर्म होत असतील तर हे कम्युनिकेशन करण्यासाठी इपिक प्रोसेसर अलाव करतात सॉफ्टवेअर्सला. हे करण्यासाठी इपिक प्रोसेसर टाइटर कपलिंग यूज करतात कंपायलर आणि प्रोसेसर मधली. त्यामुळे काय होतं तर जे कंपायलर्स असतात ते ओरिजिनल कोडमध्ये मॅक्झिमम पॅरलिझम एक्स्ट्रॅक्ट करून घेतात आणि त्यानंतर एक्सप्लिसिटली हे डिस्क्राइब केलं जातं प्रोसेसरला. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पॅरलिझम कंपायलर ओरिजिनल कोडमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घेतात आणि हे एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर ते सगळं डिस्क्राइब केलं जातं प्रोसेसरला. तर हा होता तिसरा प्रोसेसर, तो म्हणजे इपिक प्रोसेसर. तर हे आपण बघितले प्रोसेसरचे तीन टाईप, सिस्क, रिस्क आणि इपिक प्रोसेसर. सिस्क प्रोसेसरमध्ये आपण बघितलं की जे सीपीयू डिझायनर्स असतात ते बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरच्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये प्रोव्हाइड करतात ज्यामुळे फंक्शन्स हे डिरेक्टली परफॉर्म केले जातील. यासाठी बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन सेटमध्ये प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्यानंतर रिस्क प्रोसेसरमध्ये सिस्कमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन यूज नाही केल्या जायच्या त्यांना रिड्यूस केलं गेलं आणि ज्या बेअर मिनिमम किंवा फ्रिक्वेंटली यूज ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच इन्स्ट्रक्शन फक्त इन्स्ट्रक्शन सेटमध्ये प्रोव्हाइड केल्या. कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शनही आपल्याला इन्स्ट्रक्शन सेटमध्ये प्रोव्हाइड केलेल्या नसतात रिस्क या प्रोसेसरमध्ये, कारण कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन या इन्स्ट्रक्शन सेट आणि सॉफ्टवेअर यांचा यूज करून इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात. त्यानंतर आपण इपिक प्रोसेसरही बघितला, त्यात आपण बघितलं की कन्व्हेन्शनल प्रोसेसरचं जे सिक्वेन्शियल नेचर असतं ते इपिक प्रोसेसर ब्रेक करून सॉफ्टवेअरला प्रोसेसरशी एक्सप्लिसिटली कम्युनिकेट करण्यासाठी परमिशन देतात. आणि ही परमिशन तेव्हाच मिळते जेव्हा ऑपरेशन्स हे पॅरलली परफॉर्म केले जात असतील. तर हे होते प्रोसेसरचे 3 टाइप्स आणि ते तुम्हाला सगळ्यांना कळले असतीलच, हो ना? त्यानंतर आपण हे जाणून घेऊया की मल्टीकोर प्रोसेसर्स म्हणजे नक्की काय असतो. आतापर्यंत तुम्हाला थोडं तरी लक्षात आलं असेल की मल्टीकोर प्रोसेसर्स म्हणजे काय असतात, पण तरीही आपण परत एकदा बघूया. आतापर्यंत जे फास्टर प्रोसेसर तयार करण्यासाठी जो अप्रोच वापरला जात होता तो अप्रोच म्हणजे चिपची साईज रिड्यूस करायची आणि नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स वाढवत जायचे. अशा प्रकारे फास्टर प्रोसेसर हे तयार केले जायचे आणि हे बरेच वर्ष असंच चालू होतं की फास्ट प्रोसेसर बनवण्यासाठी चिपची साईज रिड्यूस केली जात होती आणि ट्रान्झिस्टरची संख्या ही वाढवली जायची. पण नंतर असं लक्षात आलं की ट्रान्झिस्टर हे श्रिंक होऊ नाही शकत, हे कायमचे श्रिंक होऊ नाही शकत. आणि सध्याची जी ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे सिंगल कोर प्रोसेसर जसे पॉवरफुल होते त्यांनाही काही लिमिटेशन्स आलेले आहेत. तर हे लिमिटेशन्स कोणते आहेत तेही आपण बघणार आहोत. आपण बघितलं की यामध्ये ट्रान्झिस्टर हे स्मॉल होत गेले त्यामुळे जे गेट वापरले जातात म्हणजे इलेक्ट्रिसिटी स्विच ऑन आणि ऑफ करण्यासाठी जे गेट्स वापरले जातात तेही थिन होत गेले आणि त्यामुळे जो इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो तो प्रॉपरली ब्लॉक होत नाही. त्यामुळे हे जे स्मॉल ट्रान्झिस्टर्स आहेत ते कायम इलेक्ट्रिसिटीचा यूज करत असतात आणि हा यूज तेव्हाही चालूच असतो जेव्हा आपण म्हणजे जेव्हा हे गेट स्विच ऑफ करतात तरीही ट्रान्झिस्टर्स इलेक्ट्रिसिटी यूज करतच असतात, त्यामुळे पॉवर ही वेस्ट होत असते. तर हे खूप मोठं लिमिटेशन आहे की सिंगल कोअर प्रोसेसरची जी पॉवर आहे ती कमी होत जाते कारण ट्रान्झिस्टर्स हे स्मॉल होत जातात आणि गेटची साईजही स्मॉल होत जाते. आणि हे गेट्स का बरं वापरले जातात हेही आपण बघितलं. इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होण्यासाठी म्हणजेच ते स्विच ऑन आणि ऑफ करण्यासाठी गेट्सचा वापर केला जातो. पण ट्रान्झिस्टरची साईज लहान झाल्यामुळे गेटही स्मॉलर झाले आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा प्रॉपरली ब्लॉक केला नाही जात. त्यामुळे काय होतं तर जेव्हा म्हणजे स्विच ऑफही असला तरीही हे ट्रान्झिस्टर्स कंटिन्युअसली इलेक्ट्रिसिटी यूज करतच असतात आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा वेस्टेज हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि दुसरं लिमिटेशन आहे क्लॉक स्पीड वाढवल्यामुळे ट्रान्झिस्टर जे स्विच करतात ते फास्ट होतं आणि त्यामुळे जास्त प्रमाणात हीट जनरेट केली जाते आणि मोठ्या प्रमाणात पॉवरही कन्झ्युम केली जाते. क्लॉकचा स्पीड वाढवल्यामुळे ट्रान्झिस्टरचं स्विचिंग हे फास्ट होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात हीट जनरेट होते आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ती कन्झ्युमही केली जाते. हे दुसरं लिमिटेशन आहे. हे लिमिटेशन्स आहे आणि काही चॅलेंजेस यांच्यामुळे मॅन्युफॅक्चरर्सला भाग पडतं की त्यांनी कोणती तरी दुसरी टेक्निक शोधून काढावी आणि त्यानंतर एक फास्टर प्रोसेसर क्रिएट करावा. आणि याचा रिस्पॉन्स म्हणून मॅन्युफॅक्चरर्सने मल्टीकोर प्रोसेसर क्रिएट केला. म्हणजे एकच पॉवरफुल सिंगल कोअर प्रोसेसर बनवण्यापेक्षा मॅन्युफॅक्चरने असं डिसाईड केलं की मल्टी कोअर प्रोसेसर चिप बनवली जावी. त्यामुळे नवीन प्रोसेसरचं जे आर्किटेक्चर आहे त्यात प्रोसेसर चिपला मल्टिपल कूलर रनिंग असतात, त्यानंतर मोर एनर्जी इफिशियंट प्रोसेसिंग कोअर असतात म्हणजे सिंगल कोअरपेक्षा जास्त एनर्जी इफिशियंट कोअर्सचा वापर मल्टी कोअरमध्ये केला जातो. मल्टी कोअर प्रोसेसर जे असतात ते सिंगल कोअर प्रोसेसर एवढे फास्ट रन होत नाहीत, पण तरीही त्यांचा ओव्हरऑल जो परफॉर्मन्स असतो तो सिंगल कोअर पेक्षा नक्कीच चांगला असतो कारण मल्टी कोअर प्रोसेसर हे ज्याही टास्क परफॉर्म केल्या जातात त्यांना पॅरलली रन करत असतात, त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही मल्टिपल टास्क रन करू शकता आणि ह्याचमुळे मल्टी कोअरचा परफॉर्मन्स ओव्हरऑल जो परफॉर्मन्स असतो तो सिंगल कोअर पेक्षा जास्त असतो. आपण असं म्हणू शकतो की जो ड्युअल कोअर प्रोसेसर असतो तो मल्टिपल ऑपरेशन्स किंवा टास्क एक्झिक्यूट करतो आणि त्याचं टायमिंग असतं 1.5, म्हणजे तो 1.5 टाइम फास्टर असतो सिंगल कोअर पेक्षा. मल्टी कोअर प्रोसेसरला ज्याही टास्क असाइन केल्या जातात जेही ऑपरेशन्स असाइन केले जातात कम्प्लिशनसाठी किंवा एक्झिक्युशनसाठी त्या सगळ्या कंट्रोल केल्या जातात त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज करून, किंवा ऑपरेटिंग सिस्टीमच या सगळ्या ज्या असाइन केलेल्या टास्क आहे मल्टीकोरला त्या कंट्रोल करत असते. त्यानंतर मल्टीकोर प्रोसेसर जो असतो त्याला प्रत्येक कोरसाठी त्याचा स्वतःचा असा एक सेपरेट कॅशे असतो. त्यामुळे काय होतं, जर तुम्ही मल्टिपल टास्क किंवा ऍप्लिकेशन्स रन करत असाल तर ऑपरेटिंग सिस्टीमला फक्त जे रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करावे लागतात आणि तुमचं जे वर्क आहे ते पॅरलली परफॉर्म केलं जातं. जेव्हा सिंगल कोअर प्रोसेसर यूज केला जातो आणि ह्या सिंगल कोअर प्रोसेसरवर जर मल्टिपल ऍप्लिकेशन्स एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यावेळेस काय होतं, ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्येक टास्कला एक टाइम स्लाइस असाइन करते. म्हणजे एका टाइम स्लाइस मध्ये एक ऍप्लिकेशन किंवा एक प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, त्यानंतर दुसरा टाइम स्लाइस दुसऱ्या ऍप्लिकेशनला किंवा प्रोग्रामला असाइन केला जाईल. अशा प्रकारे सिंगल कोअर प्रोसेसरचं वर्किंग चालू असतं. पण कधी कधी यामुळे काय होऊ शकतं, तर एरर्स येऊ शकतात किंवा तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे त्याला खूप वेळ लागतो, कारण सिस्टीमचा परफॉर्मन्स हा स्लो होतो. कारण मल्टिपल टास्क ह्या सायमल्टेनियसली परफॉर्म केल्या जात असतात, त्यामुळे प्रत्येक टास्कला कम्प्लीट होण्यासाठी वेळ लागत असतो. पण त्या उलट जर आपण मल्टीकोअर प्रोसेसर यूज केला आणि त्यावर मल्टिपल टास्क रन केल्या तर प्रत्येक कोअर हा सेपरेट टास्कला हँडल करत असतो, त्यामुळे तुमचा सिस्टीमचा परफॉर्मन्सही कमी होत नाही. जसं सिंगल कोअर मध्ये आपण बघितलं की मल्टिपल टास्क असाइन केल्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीमला प्रत्येक टास्कला एक सेपरेट टाइम स्लाइस असाइन करावा लागतो, पण मल्टीकोअर मध्ये तसं केलं जात नाही. मल्टीकोअर मध्ये सेपरेट कोअर प्रत्येक एक सेपरेट जी टास्क असते तिला हँडल करू शकतो. तर यावरून तुम्हाला मल्टीकोअर प्रोसेसर म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. या मल्टीकोअर प्रोसेसरचे काही अडवांटेजेसही आहेत हेही आपण बघूया. आपण आताच बघितलं की मल्टीकोअर प्रोसेसर मल्टिपल टास्क हे पॅरलली परफॉर्म करत असतात, त्यामुळेच सिस्टीमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढत जातो. तर हा पहिला अडवांटेज होतं, म्हणजे सिस्टीमचा परफॉर्मन्स वाढवणं यासाठी मल्टीकोअरचा यूज केला जातो. सिंगल कोअर प्रोसेसरमध्ये जी हीट जनरेट केली जाते किंवा कन्झ्युम केली जाते ती खूप जास्त असते, त्याउलट मल्टीकोअर प्रोसेसर्स कमी हीट जनरेट करतात आणि कमी हीटच कन्झ्युम करत असतात. त्यामुळेच मल्टीकोअर प्रोसेसर्सला एनर्जी इफिशियंट किंवा पॉवर अवेअर प्रोसेसर टेक्नॉलॉजी असंही म्हटलं जातं. तर हे होते अडवांटेजेस ऑफ मल्टीकोअर प्रोसेसरचे. तर आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितले आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण सीपीयूचं वर्किंग कसं असतं याबद्दलची माहिती आपण घेतली. त्यानंतर प्रोसेसर स्पीड या टॉपिकची माहिती आपण करून घेतली. त्यानंतर तीन टाईप्सचे प्रोसेसर्स कोणते असतात हेही आपण बघितलं. आणि सगळ्यात शेवटी आपण मल्टीकोअर प्रोसेसर म्हणजे काय आणि त्याचे अडवांटेजेस काय आहेत याबद्दलची माहिती करून घेतली. तर यावरून तुम्हाला प्रोसेसर म्हणजे काय किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय असतं याबद्दलची पूर्ण माहिती कळली असेल. तर हे होतं आजच्या सेशनबद्दल. थँक्यू.